माझ्या प्रिय मुलांनो, प्रिय मुलींनो, आज तुम्ही येथे खूप चांगली विद्या शिकण्यासाठी आला आहात. तसं तर तुम्ही जेव्हा आपल्या शाळेत जाता तेव्हा अनेक प्रकारच्या विद्या शिकता, इतिहास शिकता, भूगोल शिकता, हे सर्व तुमच्या उपयोगी पडणार आहे. परंतु आज जी विद्या शिकणार आहात ती तुम्हाला जीवनभर खूप उपयोगी पडणार आहे, खूप उपयोगी पडणार आहे. कोणती विद्या शिकणार आहात? चांगलं जीवन कसं जगावं, असं जीवन ज्यामुळे आपणही सुखशांतीने राहू आणि इतरांनाही सुखशांतीने राहण्याची संधी देऊ, त्यांची सुखशांती भंग करणार नाही, हेच चांगले जीवन आहे. आपल्या वाणीनं, आपल्या शरीरानं असं कोणतंही काम करणार नाही ज्यामुळे दुसऱ्यांची हानी होईल, त्यांची सुखशांती भंग होईल, त्यांचं अमंगल होईल, असं कोणतंही काम करणार नाही. जी व्यक्ती अशा प्रकारचं कृत्य करते, दुसऱ्यांची सुखशांती भंग करते, दुसऱ्यांना दुखी करते, ती व्यक्ती स्वतःही दुखी होते, त्याची सुखशांती देखील भंग होते. तेव्हा कधीच असं काम करणार नाही. आपण स्वतःलाही दुखी करणार नाही आणि इतरांनाही दुखी करणार नाही, स्वतःलाही व्याकुळ करणार नाही आणि इतरांनाही व्याकुळ करणार नाही. म्हणजे आपल्याला चांगले जीवन जगण्याची कला आहे. अरे बाबा, ही तर गोष्ट चांगली आहे की आपण असं कोणतंही वाईट काम करणार नाही ज्यामुळे इतरांची हानी होईल, नाही करणार असे ठरवतो, तरी देखील आमच्या हातून चूक घडतेच. आपण चांगले काम करू, चांगलेच काम करू असं म्हणतो पण तसं होत नाही. का? मन ताब्यात नाही ना. तुमचं मन तुमच्या ताब्यात नसेल तर तुम्ही चांगले काम कसं कराल? तुम्ही वाईट काम करण्यापासून आपला बचाव कसा कराल? जेव्हा आपलं मन आपल्या ताब्यात नसतं तेव्हा आपण मनाचे गुलाम होतो. मग मन आपल्याला जसं नाचवी तसं आपण नाच, आणि जे करायला नको ते करून बसतो आणि जे करायला हवं ते करत नाही. चांगलं जीवन जगण्यासाठी प्रथम हे केलं पाहिजे की मी माझ्या मनाचा मालक होईल. मनाचे मालक झाल्याशिवाय कोणतंही चांगलं काम करू शकणार नाही. समजा तुम्हाला सर्दी झाली, खूप सर्दी झाली, शिंकांवर शिंका येत आहे, नाक वाहत आहे, खोकला येत आहे, तेव्हा आई सांगते आईस्क्रीम खाऊ नकोस. तुम्हालाही पटतं की आईस्क्रीम खाऊ नये, बाप रे एवढ्या सर्दीत हे थंडगार आईस्क्रीम कसं खायचं, नाही खाणार. पण आई जरा इकडे तिकडे गेली की लक्ष गेलं फ्रीज कडे, अरे आतमध्ये आईस्क्रीम आहे ना, काय होत आहे, चला खाऊया. आई तर पाहत नाहीये ना, चला तर खाऊया आईस्क्रीम. आणि मग जे काही हाल झाले ते झाले. असं का झालं? मन ताब्यात नाही ना, म्हणूनच झालं. शाळेत जायचंय पण वेळेवर पोचलो नाही, उशीर झाल्यामुळे आम्हाला गुरुजी रागावल्या, बाई रागावल्या, बाकावर उभं केलं. अरे एवढ्या सगळ्या मुलांसमोर मला बाकावर उभं केलं, बाकावर उभे राहावं लागलं ना, उशीर झाला ना, उद्यापासून नक्की वेळेवर शाळेत जाईन, उशीर करणार नाही. चांगली गोष्ट आहे. पण घरातून निघणार तेवढ्यात पाहिलं तर टीव्हीवर कार्टून फिल्म चालू आहे. हे तर पाहूया, थोडस तरी बघू आणि नंतर जाऊया. बघता बघता पुन्हा उशीर झाला, पुन्हा तशीच गोणी खाल्ली. आज जे झालं ते झालं, उद्या असं होणार नाही. मला केवढी गोणी बसतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना रस्त्यात कोणी मदारी डमरू वाजवत असत, काय चाललं आहे बरं, किती लोक जमले आहेत, अरे हा तर माकडांचा खेळ करतोय, किती मजा आहे ना. जरास पाहूया, 2 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं झाली, मग भानावर आलात आणि परत परत शाळेत गेलात. पुन्हा बोलली बसली. खूप समजतं की वेळेवर शाळेत गेलं पाहिजे पण पोहोचलो नाही ना. मन ताब्यात नाही ना, मनाचे गुलाम आहोत ना. पहिली गोष्ट ही की प्रत्येक चांगल्या कामासाठी आपल्या मनाला ताब्यात ठेवलं पाहिजे आणि हे तर शिकणार आहोत. ही एक खूप महान विद्या आहे. मनाला ताब्यात ठेवणं ही खूप चांगली गोष्ट आहे, परंतु पुढे जाऊन मनाला निर्मळही करायचं आहे. मनात जर मळ साठला असेल तर मन ताब्यात राहणार नाही. मन मलिन असल्यामुळे कोणतं ना कोणतं चुकीचं काम करूच, तेव्हा मनातील हा मळ काढून टाकायचा आहे. पण त्यापूर्वी मनाला ताब्यात कसं ठेवायचं हे तर शिकूया. एखादा लहान मुलगा धुळीमध्ये चिखलात खेळून आला, पूर्ण शरीर मातीनं भरलेलं आईनं पाहिलं, अरे याला स्वच्छ केलं पाहिजे, चल बाथरूम मध्ये तुला आंघोळ घालते, बस नळाखाली. बस नळाखाली म्हणतात मूल पळून जात, आई त्याच्या पाठोपाठ धावत जाऊन त्याला धरून आणते, म्हणते अरे बस नळाखाली, पुन्हा तो पळून जातो. जो नळाखाली बसणारच नाही तो स्वच्छ कसा होणार? मन श्वासावर टिकलंच नाही तर त्याची सफाई कशी होणार? तर मग पहिले काम मन श्वासावर एकाग्र करणं. या विद्येला त्या काळी नाव दिलं गेलं आनापान सती. याचा अर्थ काय? आन म्हणजे श्वास आत आला, अपान म्हणजे श्वास बाहेर गेला. आन अपान होता होता झालं आनापान. आणि सती म्हणजे सावध राहणं, जागरूक राहणं. एकही श्वास नकळत येऊ नये, एकही श्वास नकळत बाहेर जाऊ नये, जागरूक आहोत. श्वास आत येत असेल तर जाणत आहोत आत येत आहे, बाहेर जात आहे तर जाणत आहोत बाहेर जात आहे. अशा प्रकारे मनाला ताब्यात आणायचं आहे. तर मग सुरू करूया. आरामात बसा. खूप वेळ आरामात बसू शकाल असे बसा, खूप आरामात बसा. कंबर, पाठ, मान सरळ ठेवा. जेव्हा जेव्हा जाणवेल की मान वाकली, पाठ वाकली, तर परत सरळ करा, सरळ ठेवा. डोळे बंद ठेवा. डोळे उघडून काय पाहणार? श्वास येत आहे, श्वास जात आहे, यात डोळे काय करणार? तेव्हा डोळे बंद ठेवा. आणि डोळे जर बंद असतील तर चष्म्याचं काय काम? जेव्हा ध्यान कराल तेव्हा चष्मा काढून ध्यान करा. तोंड बंद ठेवा. श्वास तोंडानं घ्यायचा नाही, नाकानं घ्यायचा आहे. आणि सारं लक्ष नाकाच्या या दोन दरवाजांवर. श्वास आत येईल तेव्हा तो यापैकी कोणत्या तरी दरवाजातून आत येईल, बाहेर जाईल तेव्हा कोणत्या तरी दरवाजातून बाहेर जाईल. फक्त या ठिकाणी पहारे करण्यासारखे मन एकाग्र करा. श्वास येत आहे तर जाणत राहा, येत आहे. श्वास जात आहे तर जाणत राहा, जात आहे. श्वास जसा येतो तसा आणि जसा जातो तसा. जर श्वास मोठा आला, मोठा गेला, तर त्याला छोटा करण्याची गरज नाही. जर श्वास छोटा आला, छोटा गेला, तर त्याला मोठा करायची गरज नाही. जसा आहे तसा. स्वाभाविक श्वास, नैसर्गिक श्वास, जसा आहे तसा. आणि दुसरी गोष्ट, शुद्ध श्वास. श्वासासोबत काही जोडायचं नाही. श्वासासोबत एखादा शब्द जोडला, एखादं नाव जोडलं, एखादा मंत्र जोडला, तर तो श्वास शुद्ध राहत नाही. तुम्ही पुढे जाऊन जेव्हा ही विद्या शिकाल ना, तेव्हा शुद्ध श्वास फार आवश्यक आहे. शुद्ध श्वास, केवळ श्वास आला तर आला, गेला तर गेला. येणाऱ्या श्वासाला येत आहे असे जाणार, जाणाऱ्या श्वासाला जात आहे असे जाणार. जसा असेल तसा. मन तर पळणारच, त्याची जुनी सवय आहे ना. दोन चार श्वास पाहताच मन पळालं, पुन्हा त्याला श्वासावर घेऊन या. त्यात काय झालं, पुन्हा कामाला लागला. आपण आपल्याकडून प्रयत्न करतच राहायचं, श्वासावरच मन ठेवा. त्याला मजबूत करायचं आहे ना, आपल्या मनाला आपल्या ताब्यात ठेवायचं आहे ना, तर त्याला श्वासावर ठेवा. इकडं तिकडं पळू देऊ नका. श्वासा श्वासाला जाणत राहा. श्वासाला जाणत राहा. बसून बसून खूप थकला असाल आणि जसे बसला असाल ती स्थिती बदलाविषयी वाटत असेल तर खुशाल बदला. परंतु जेव्हा जेव्हा बदलाल तेव्हा खूप हळूहळू, खूप हळूहळू, खूप सावकाश, खूप सावकाश, जेणेकरून आपल्या शेजाऱ्याचं ध्यान भंग होणार नाही. सावकाश सावकाश. परंतु त्यावेळी श्वासाला जाणतच राहा. आपली स्थिती बदलत असताना सुद्धा श्वासाला जाणत राहा. श्वासाला जाणतच राहा. खूप समजूतदारपणे हे काम करायचं आहे, चिकाटीने हे काम करायचं आहे. करतच राहा, करतच राहा, यश मिळेलच. जे मन आता आपल्या ताब्यात नाही आहे ना, हळूहळू काम करता करता एक वेळ अशी येईल की मन खूप ताब्यात येईल. कष्ट करावेच लागतात, लागतात ना. कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, तर यातही खूप मेहनत कराल तर यश मिळेलच, निश्चितच मिळेल. आला श्वास तर आला श्वास, गेला श्वास तर गेला श्वास. श्वास प्रश्वासाला जाणता दृढ व्हावे ध्यान. सर्व मुलांचे होय भले सर्वांचे कल्याण. खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूब भले हो.